खंड तिसरा प्रकरण अकरावे नगर सुधारणा व दुष्काळ निधी। समाजाच्या एकाही अंगाची हयगय झाली तरी ते मला नेहमीच बोचत राहते। लोकांच्या दोषांवर झाकण घालून त्यांची तरफदारी करणे किंवा दोष दूर केल्याशिवायच हक्क मिळविणे हे मला नेहमीच नापसंत असते। त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या हिंदी लोकांवरील एका आरोपाचे की ज्यामध्ये काहीसा तथ्यांश होता निवारण करण्याचे काम माझ्या तेथील वास्तव्याच्या सुरुवातीलाच मी योजिले होते। हिंदी लोक स्वतःची घरेदारे साफ ठेवित नाहीत आणि फार अस्वच्छ राहतात अशा तऱ्हेचा आरोप वेळोवेळी करण्यात येईल। या आरोपाचे निराकरण करण्यासाठी सुरुवातीला समाजातील मुख्य समजल्या जाणाऱ्या गृहस्थांच्या घरांमध्ये सुधारणांची सुरुवात होऊन चुकली होती। परंतु डर्बनमध्ये जेव्हा प्लेगच्या प्रादुर्भावाची भीती वाटू लागली तेव्हा घरोघर फिरण्याला सुरुवात झाली। यामध्ये म्युनिसिपॅलिटीच्या अंमलदारांचीही सहकारिता व संमती होती। आमची मदत मिळाल्यामुळे त्यांचे काम सोपे झाले आणि हिंदी लोकांनाही कमी त्रास सहन करावा लागला। कारण की सामान्यपणे प्लेग वगैरेंचा उपद्रव सुरू झाला म्हणजे अंमलदारांची धांदल उडते व ते प्रमाणाबाहेर तीव्र इलाज योजू लागतात आणि त्यांच्या दृष्टीने जे अनिष्टसे दिसतात त्यांच्यावर त्यांची दडपशाही इतकी येऊन पडते की ती असह्य होते। हिंदी समाजाने आपण होऊनच सक्त उपाय योजल्यामुळे तो असल्या जुलमापासून बचावला। मला काही कटू अनुभवही आले। मला दिसून आले की स्थानिक सरकारापाशी हक्कांची मागणी करण्याच्या कामी लोकांची मदत मिळविणे जितके सोपे जात असे तितके लोकांपासून त्यांच्या स्वतःच्या कर्तव्याचे पालन करून घेण्याच्या कामी मदत मिळविणे सोपे नव्हते। कित्येक ठिकाणी अपमान होई तर कित्येक ठिकाणी विनयपूर्वक पण बेपरवाई दाखविण्यात येई। घाण साफ करण्याची तसदी घेण्याचे लोकांना वैषम्य वाटे। पैसे खर्च करण्याचे तर नावच काढायला नको। लोकांपासून कसलेही काम घ्यावयाचे असेल तर सोशिकपणा धारण केला पाहिजे हे मी अधिक चांगल्या तऱ्हेने शिकलो। सुधारणेची गरज असते सुधारकाला स्वतःला। ज्या लोकांपासून तो सुधारणेची अपेक्षा करतो त्यांच्याकडून त्याने विरोधाची तिरस्काराची किंबहुना जीवावरील संकटाचीही अपेक्षा ठेवली पाहिजे। सुधारक जिला सुधारणा म्हणतो ती कुधारणाच आहे असे समाजाने का मानू नये? किंवा कदाचित कुधारणा नाही मानली तरी त्याबाबतीत उदासीन तरी का राहू नये? या चळवळीचा परिणाम एवढा झाला की खरेदारे स्वच्छ राखण्याची आवश्यकता हिंदी समाजाला कमी जास्त प्रमाणात पटली। अंमलदार वर्गापाशी माझी पत वाढली। तक्रारी करणे किंवा हक्कांची मागणी करणे एवढाच माझा धंदा नाही तर तक्रारी किंवा हक्कांची मागणी करण्यात मी जितकी तत्परता बाळगीत असे तितकीच तत्परता उत्साह आंतरिक सुधारणेबद्दलही मला वाटत असत। ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली। तरी अजून समाजाच्या वृत्तीचा दुसऱ्या एका दिशेने विकास करण्याचे राहून जात होते। या परदेशी राहणाऱ्या लोकांनी प्रसंग पडल्यास भारतवर्षाबद्दलचे आपले कर्तव्य मानणे व बजावणे जरुरीचे होते। भारतवर्ष दरिद्री आहे। लोक द्रव्यार्जनासाठी परदेश पत्करतात। त्यांच्या कमाईचा काही अंश भारतवर्षाला अडचणीच्या प्रसंगी मिळाला पाहिजे। सन 1897 साली दुष्काळ पडला होता आणि 1899 साली पुन्हा तीव्र दुष्काळ पडला। या दोन्ही दुष्काळांच्या प्रसंगी दक्षिण आफ्रिकेतून चांगली मदत केली। पहिल्या दुष्काळाच्या वेळी जमू शकली त्यापेक्षा दुसऱ्या दुष्काळाच्या वेळी पुष्कळच जास्त रक्कम जमा झाली। या पट्टीमध्ये इंग्रजांपासून आम्ही हातभार मागितला आणि त्यांच्याकडूनही प्रत्युत्तर चांगले मिळाले। गिरमिट्या हिंदी लोकांनीही आपल्यापरी हातभार लावला। अशा तऱ्हेने या दोन दुष्काळांच्या वेळी पडलेला रिवाज अजूनही कायम आहे। आपण पाहतोच की भारतवर्षावर येणाऱ्या सार्वजनिक संकटाच्या प्रसंगी दक्षिण आफ्रिकेहून तेथील हिंदी लोक मोठ्या रकमा पाठवित असतात। अशा तऱ्हेने दक्षिण आफ्रिकेतील हिंदी लोकांची सेवा करीत असताना मी स्वतः एकामागून एक अशा बऱ्याच गोष्टी शिकून घेत होतो। सत्य हा एक विशाल वृक्ष आहे। त्याचा आश्रय करावा तसतशी अनेक फळे त्याच्यापासून निघताना दिसून येतात। त्यांना अंतच नसतो। सत्यामध्ये जसजसे खोलखोल उतरावे तसतशी त्यातून रत्ने हाती येतात। सेवेचे प्रसंग चालून येतात।